आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची 111 उमेदवारांची तर काँग्रेसची 5वी यादी जाहीर. आज देशभरात होळीचा उत्सव. राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या देशवासियांना शुभेच्छा. उज्जैनमधील महाकाळेश्वर मंदिरात आरतीच्या वेळी आग लागून अनेक जण जखमी. मॉस्कोमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर फ्रान्समध्ये सुरक्षा यंत्रणा सतर्क. आणि जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत काल भारताच्या श्रीजा अकुला हिला अजिंक्यपद. आता सविस्तर बातम्या. भाजपने लोकसभेच्या 111 जागांसाठी उमेदवारांची 5वी यादी जाहीर केली आहे. अभिनेत्री कंगना रनौत हिला हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान हे संबलपूरमधून आणि भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा ओडिशातील पुरी लोकसभा मतदारसंघातून लढणार आहेत. केंद्रीय मंत्री नित्यानंद राय उजियारपूरमधून, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह बेगुसरायमधून आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद बिहारमधील पटना साहिब लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. अभिनेता अरुण गोविल हे मेरठ लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असतील. माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी सुलतानपूरमधून तर उत्तर प्रदेशचे मंत्री जितीन प्रसाद पिलभीत लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असतील. काल भाजपमध्ये दाखल झालेले काँग्रेसचे माजी नेते नवीन जिंदाल कुरुक्षेत्र मतदारसंघातून लढणार आहेत. कलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय हे पश्चिम बंगालमधील तामलुक लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असतील. तर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर हे बेळगावमधून निवडणूक लढवणार आहेत. सिक्कीम विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं 14 उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली आहे. पक्षाने अप्पर बुरटुकमधून दिल्लीराम थापा आणि मानेबुक डेंटम विधानसभा मतदारसंघातून नरेंद्र कुमार सुब्बा यांची नावं जाहीर केली आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनंही काल 5वी यादी जाहीर केली. यामध्ये काँग्रेस नेते प्रतापसिंह खाचरी आवास राजस्थानच्या जयपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर मुरारीलाल मीना राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून आणि प्रतिभा धानोरकर महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसनं शनिवारी 43 उमेदवारांची 4थी यादी जाहीर केली होती. आज देशभरात रंगांचा सण होळी साजरा केला जात आहे. हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो आणि त्याचबरोबर वसंत ऋतूच्या आगमनाचा उत्सव देखील या निमित्तानं साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांना गुलाल किंवा रंग लावतात, शुभेच्छांची देवाणघेवाण करतात, मिठाईचा आस्वाद घेत ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निमित्तानं जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. होळी हा एक चैतन्यमय आणि आनंदाचा सण आहे जो लोकांच्या जीवनात आशा आणि उत्साह निर्माण करतो. होळीचे विविध रंग देशाच्या विविधतेचे प्रतीक असून हा सण लोकांमध्ये प्रेम, एकता आणि बंधुत्वाच्या भावनांना प्रोत्साहन देतो असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. रंगांचा हा सण प्रत्येक व्यक्तीला प्रेमानं बांधण्याचा आणि वसंत ऋतूचं स्वागत करण्याचा संदेश देतो. होळीमुळे परस्परांमध्ये सलोखा वृद्धिंगत होत असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त देशवासियांना शुभेच्छा देताना सांगितलं की रंगांचा हा सण प्रत्येकाच्या जीवनात नवी ऊर्जा आणि उत्साह घेऊन येतो. मध्य प्रदेशातील उज्जैनमधील महाकाळेश्वर मंदिराच्या गर्भगृहात आज सकाळी आग लागली. गर्भगृहात भस्मारती दरम्यान ही दुर्घटना घडली. या आगीत पुजाऱ्यांसह 13 जण जखमी झाले आहेत. जखमींना उज्जैन येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून देवदर्शन पुन्हा सुरू करण्यात आलं आहे. उज्जैनच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. प्रतिकूल हवामानातही देशाच्या संरक्षणासाठी सज्ज असलेल्या सशस्त्र दलांच्या शौर्याचं, दृढनिश्चयाचं आणि बलिदानाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल कौतुक केलं. काल त्यांनी लेह इथे सैनिकांसोबत होळी साजरी केली. त्यानंतर त्यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते. देशातील प्रत्येक नागरिकाला सशस्त्र दलांचा अभिमान आहे. आपले सैनिक आपल्या कुटुंबियांपासून दूर राहतात, त्यामुळेच होळी आणि इतर सण आपण आपल्या कुटुंबियांसोबत शांततेनं साजरे करू शकतो. देश आपल्या सैनिकांचे सदैव ऋणी राहील आणि त्यांचं धैर्य आणि बलिदान भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं ते म्हणाले. राजनाथ सिंह सैनिकांसोबत होळी साजरी करण्यासाठी सियाचिनला जाणार होते, परंतु प्रतिकूल हवामानामुळे ते तिथे पोहोचू शकले नाहीत. सियाचिन येथील सैनिकांशी संवाद साधण्यासाठी लवकरच लडाखला पुन्हा भेट देण्याचं आश्वासन राजनाथ सिंह यांनी दिलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. रशियातील मॉस्को इथे झालेल्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या 137 नागरिकांच्या स्मरणार्थ रशियात काल एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात आला. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी हल्ल्याला कारणीभूत असलेल्यांना कठोर शिक्षा करण्याचा प्रण करतानाच दुखवट्याची घोषणा केली होती. दरम्यान या हल्ल्याप्रकरणी पकडलेल्या पहिल्या संशयिताला मॉस्कोच्या न्यायालयानं 2 महिन्यांच्या पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी 11 संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती रशियन अधिकाऱ्यांनी दिली आहे. यात प्रत्यक्ष हल्ला करून पळून गेलेल्या 4 बंदूकधाऱ्यांचाही समावेश आहे. रशियात मॉस्कोमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर फ्रान्सनं आपल्या सुरक्षा यंत्रणांना सर्वोच्च सतर्कतेचा इशारा दिला आहे. फ्रान्सचे पंतप्रधान गॅब्रिएल अताल आणि राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी काल सुरक्षितता आणि संरक्षण अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पॅरिसमध्ये होऊ घातलेली ऑलिम्पिक स्पर्धा आणि मॉस्कोवरील हल्ल्याचा इस्लामिक स्टेटचा दावा पाहता फ्रान्सला असलेला संभाव्य धोका लक्षात घेऊन हा इशारा दिल्याचं पंतप्रधान गॅब्रिएल अताल यांनी सांगितलं. फ्रान्समध्ये सर्वोच्च सतर्कतेच्या इशाऱ्यानंतर रेल्वे स्थानकं, विमानतळ आणि धार्मिक स्थळांसारख्या सार्वजनिक ठिकाणी लष्कराची गस्त वाढवली जाते, तसंच सुरक्षेसाठीच्या अपवादात्मक उपाययोजनांनाही परवानगी दिली जाते. भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड या लस बनवणाऱ्या कंपनीनं भारतात प्रौढांवर क्षयरोग प्रतिबंधक लसीच्या म्हणजे एमटीबी व्हँगच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. बायोफ्रॅबी या स्पॅनिश बायोफार्मास्युटिकल कंपनीनं मानवी स्रोताकडून मिळवलेली ही क्षयरोग प्रतिबंधावरील पहिली लस आहे. या चाचण्या बायोफ्रॅबीच्या सहकार्यानं केल्या असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. ही नवीन लस जागतिक लसीकरणात एक मैलाचा दगड ठरणार असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. आयर्लंडमध्ये सायमन हॅरिस यांची फाईन गेल पक्षाचे नेते म्हणून निवड झाली आहे. यामुळे 37 वर्षीय सायमन हॅरिस यांचा आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ते आता लिओ वराडकर यांची जागा घेणार आहेत. श्रीलंकेत मेदिन पोयाचा शुभ सोहळ्याच्या निमित्तानं कोलंबोमधील भारतीय उच्चायुक्तालयानं श्री संबोधी महाविहार मंदिरात बौद्ध प्रदर्शनाचं अनावरण केलं आहे. हे प्रदर्शन बुद्धांच्या जीवनातील महत्वपूर्ण छायाचित्रांच्या संग्रहाद्वारे आणि भारतातील तीर्थक्षेत्रांचं प्रदर्शन करून भारताच्या प्रगल्भ बौद्ध वारशाचा एकत्रितपणे परिणाम दर्शवणारी सजावट या ठिकाणी करण्यात आली आहे. चांद्रयान 3 मधील यान चंद्रावर जिथे उतरलं त्या शिवशक्ती ठिकाणाला आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघानं मंजुरी दिली असल्याचं हिंदुस्तान समाचार या वृत्तसंस्थेनं आपल्या बातमीत म्हटलं आहे. यामुळे भारताच्या शिरपेचात मानाचा तुराक होऊ गेला आहे. लेबेनॉनमध्ये झालेल्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत काल भारताच्या श्रीजा अकुला हिनं महिला एकेरीचं अजिंक्यपद पटकावलं. अंतिम फेरीच्या सामन्यात श्रीजा हिनं लक्झेमबर्गच्या सारा नटे हिचा 6-11, 12-10, 11-5, 11-9 असा पराभव केला. श्रीजा हिचं महिला एकेरीचं हे दुसरं विश्वविजेतेपद आहे. मिश्र दुहेरीत भारताच्या पोयमंती वैश्य आणि आकाश पाल या जोडीनं विजेतेपद मिळवलं, तर पुरुष दुहेरीत मानुष शहा आणि मानव ठक्कर या जोडीनं अजिंक्यपद पटकावलं. महिला दुहेरीत मात्र श्रीजा अकुला आणि दिया चितळे यांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची 111 उमेदवारांची तर काँग्रेसची 5वी यादी जाहीर. आज देशभरात होळीचा उत्सव. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या देशवासियांना शुभेच्छा. उज्जैनमधील महाकाळेश्वर मंदिरात आरतीच्या वेळी आग लागून अनेक जण जखमी. मॉस्कोमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर फ्रान्समध्ये सुरक्षा यंत्रणा सतर्क. आणि जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत काल भारताच्या श्रीजा अकुला हिला अजिंक्यपद. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.